ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तेलंगणात काही प्रमुख नेत्यांसह 42 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये सुमारे 86 तर पुद्दुचेरीमध्ये सुमारे 90% अशा विक्रमी मतदानाची नोंद. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 918 अंकांची वाढ. तेलंगणात आज माओवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांसह 42 माओवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यांच्यात पीएलजीएचा बटालियन कमांडर सोडी मल्ला उर्फ केशल उर्फ निकी, जेएमएमडब्ल्यूपीच्या राज्य समितीचा सदस्य चापा नारायण उर्फ गजेंद्र उर्फ मधू आणि बीव्हीपी सदस्य काडती संधू उर्फ मंतू यांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आणि 800 ग्रॅम सोनं पोलिसांकडे सुपूर्द केलं. पुद्दुचेरी आसाम आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी काल झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. त्यानुसार आसाममध्ये 85.91% तर पुद्दुचेरीमध्ये 89.87% अशी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. केरळात 78.27% मतदारांनी मतदान केलं. या तिन्ही ठिकाणी महिलांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी देखील विक्रमी आहे. आसाममध्ये 86%, केरळात 91.19% तर पुद्दुचेरीमध्ये 91.4% महिला मतदारांनी आपली पसंती मतयंत्रावर नोंदवली. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारसभा घेत असल्यानं या दोन्ही राज्यांमध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. तामिळनाडूच्या सर्व मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान होईल. पश्चिम आशियातल्या संघर्षादरम्यान वीज आणि ऊर्जेची मागणी टिपेला पोचलेली असतानाही ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीत ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पियुष सिंग यांनी सांगितलं की देशातल्या सर्व औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असून ते पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. येत्या 3 महिन्यात औष्णिक सौर पवन आणि जलविद्युत प्रकल्पांची एकत्रित क्षमता 22,000 मेगावॅट्सपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. देशात घरगुती वापराचा एलपीजी आणि इंधनाचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं.
हमारी डोमेस्टिक एलपीजी सिलेंडर की सप्लाई नॉर्मल है और ऑनलाइन बुकिंग लगभग 98% तक हो गई है. कमर्शियल एलपीजी की सप्लाई 70% तक रिस्टोर की गई है और इसमें हॉस्पिटल, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस, लेबर इंटेंसिव इंडस्ट्री, फार्मा, माइग्रेंट लेबर सभी को प्रायोरिटी दी गई है और 14 मार्च से लगभग 1,06,000 टन कमर्शियल एलपीजी की सेल हुई है.
पश्चिम आशियातल्या घडामोडींवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीनं विविध मंत्री आखाती देशांचे दौरे करत आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आज पदाचा राजीनामा दिला. अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा आढळल्याप्रकरणी त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत होता. राजीनाम्यासाठी वेगळं कारण न देता आपण अतिशय शोकसंतापाने पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ येत्या 15-21 जून दरम्यान मुंबईच्या एनएफडीसी संकुलात होणार आहे. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन अशा 3 प्रकारचे चित्रपट जगभरातून या महोत्सवात सादर होतात. सहभाग नोंदवण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत येत्या रविवारपर्यंत म्हणजे 12 एप्रिलपर्यंत आहे. अधिक माहिती filmyfreeway.com मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मिफ या मंचावर उपलब्ध आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त शिवसेनेनं फेटाळलं आहे. ठाकरे गटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, त्यामुळे माध्यमांनी अशा बातम्या देणं टाळलं पाहिजे असंही शिंदे यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 918 अंकांची वाढ झाली आणि तो 77,550 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 275 अंकांची वाढ नोंदवत 24,051 अंकांवर बंद झाला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आगामी गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथं ही चाचणी करण्यात आली. अंतराळवीर ज्या कॅप्सूलमध्ये बसतात तिला पृथ्वीच्या आवरणात पुन्हा प्रवेश करता यावा आणि सुखरूप उतरता यावं यादृष्टीनं ही चाचणी महत्वपूर्ण मानली जाते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आज ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी प्रसिद्ध केला. संकल्पपत्र नावानं प्रकाशित या घोषणापत्रात महिला, युवा वर्ग आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आश्वासनं दिली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. रालोआतर्फे येत्या 14 तारखेला बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे मावळते उपाध्यक्ष हरिवंश यांनीही आज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिवंश यांची नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेशात मथुरा जिल्ह्यात यमुना नदीत एक नाव बुडून 6 जणांचा मृत्यू झाला. लुधियानाहून आलेले 30 यात्रेकरू 2 नावांमधून निघालेले असताना त्यातली एक बोट बुडाली. आतापर्यंत 6 मृतदेह सापडले असून शोध आणि मदतकार्य सुरू आहे असं मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात 9 अब्ज रुपयांची लक्षणीय वाढ झाली असून गेल्या 3 एप्रिलपर्यंत तो 697 अब्ज 121 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात झालेली घट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरून निघाली आहे. या कालावधीत सोन्याच्या साठ्यात 7 अब्ज 221 कोटी रुपयांची तर परकीय चलन संपत्तीत 1 अब्ज 784 कोटी रुपयांची वाढ झाल्यानं परकीय चलन साठ्याच्या वाढीला चालना मिळाल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. महावीर चक्र विजेते निवृत्त कर्नल सोनम वांगचूक यांच्या निधनाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. 1999 कारगिल युद्धात सोनम वांगचूक यांचा महत्वाचा सहभाग होता. कर्नल वांगचूक यांचं जीवन हे शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय एकात्मतेचं एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं होणार असलेला राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातला सामना पावसामुळे मैदान ओलं असल्यानं अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता, मात्र पावसामुळे अद्याप नाणेफेकही झालेली नाही. मंगोलियात उलानबातार इथं झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतानं 5 सुवर्ण 3 रौप्य आणि 8 कांस्यपदकांसह 16 पदकांची कमाई करत आपल्या मोहिमेची सांगता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तेलंगणात काही प्रमुख नेत्यांसह 42 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये सुमारे 86 तर पुद्दुचेरीमध्ये सुमारे 90% अशी विक्रमी मतदानाची नोंद. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 918 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.